राधेला कृष्णाचा फारच लळा. ती कृष्णाला रोज घरी घेऊन जायची आणि मग हा बाळकृष्ण मोठा होऊन राधेला दर्शन द्यायचा आणि तिच्यात विलीन होऊन जायचा. एकदा अचानक तिचा नवरा घरी आला. राधेला काय करावं कळेना. तेवढ्यात कृष्ण बाल रूपात येऊन खेळू लागला. कृष्णाला पाहून तो राधेला म्हणाला, राधा, कृष्णाला तू रोज घरी आणत जा, तेवढाच तुझा विरंगुळा होत जाईल. नंतर राधा त्याला रोज घरी आणायची आणि त्यात विलीन होऊन जायची. हा प्रकार एका गवळ्याच्या लक्षात आला आणि मग कृष्णाला यशोदेने तर राधेला तिच्या सासूने एकमेकाला भेटायला बंदी केली. पण राधेला कृष्णाशिवाय राहावेना कर्मेना. इकडे कृष्ण राधेच्या विरहात यमुना तीरावर बासरी छेडायचा. त्याचे स्वर ऐकून राधा बेभान होऊन यमुना तीरावर धावत जायची आणि कान्हाच्या मांडीवर आपलं डोकं टेकवून त्याच्याकडे डबडबत्या नजरेने पाहत म्हणायची,
सांगू कसी कान्हा मी माझे मला कळे ना. सांगू कसी
जन्मीचे तू पत्नी या जन्मी प्रेमिका ग मला नयाचे जाण असे म्हणू नको ग ही प्रीत तुझी माझी दुनिये सया कळेना
सांगू